हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेश्चौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशश्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम परम पूजनीय स्वामीजीनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे घेतलेल्या साधना शिबिरामध्ये अहिंसा या ज्ञानलक्षणावरती प्रवचनं केली होती, त्यातल्या शेवटच्या प्रवचनामधला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
त्याच्या मनात काय इम्प्रेशन ठेवून त्याला सोडलं याचा विचार करा आणि आपली प्रत्येकाची एकमेकांची होणारी भेट ही कदाचित शेवटची असू शकते, कदाचित शेवटची असू शकते। म्हणून नेहमी अशी काळजी घ्यावी की आपल्याशी जी व्यक्ती बोलते आहे जिचा आणि आपला संबंध येतो आहे तर ती परत कदाचित भेटली नाही तरी देखील आपण आपला साधूभाव सांभाळून तिच्याशी बोलू हे दाखवण्याकरता नाही, त्या इम्प्रेशन करता नाही, पण आपला साधूभाव आपण टिकून ठेवू याच्याकरता हे चाललं। ज्ञानेश्वर महाराज देखील ते सांगतायत की तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माझ्या माहितीचा एक मुलगा तो खूप दिवसांनी घरी आला, परदेशात राहत होता, त्याच्या वडिलांना देखील ते आवडत नव्हतं, त्याच्या आईला देखील ते आवडत नव्हतं, पण त्याची ती निवड होती आणि घरी आल्यानंतर त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेणं आणि आईला आणि वडिलांना तो पसंत नसणं त्याच्यावरून कसा वाद झाला आणि त्यानंतर आता गेली 12 वर्ष तो आलाच नाही त्या वादाबरोबर. माझ्या माहितीचा एक मनुष्य त्याच्या लग्नाला त्याच्या आई वडिलांनी विरोध केला. का विरोध केला? वेगवेगळी कारण असतात, अर्थात त्याला घरगुती असतात. पण इतक्या प्रकारचा विरोध केला की तो त्या मुलीशी लग्न करू शकला नाही. पण मग नंतर त्यांनी लग्नच केलं. त्याचे आई वडील आज 90 वर्षांचे आहेत. वडील 90, 85 आणि तो त्याच्या वयाच्या 65व्या वर्षी कॅन्सरने गेला. त्यांनी नाही लग्न केलं. सास आणि मवाळ आणि तो त्याच्या घरी आलाही नाही. विशेष तो त्याच्या नोकरीच्या ठिकाणी राहिला. तो गेला तेव्हा त्याच्या काय इन्व्हेस्टमेंट होत्या, काय काय गोष्टी होत्या, आई वडिलांना नीट माहिती नव्हतं. ऑफिसने जेवढी मदत केली तेवढी केली, लाखो रुपये मिळाले, पण ते त्या लाखो रुपयांचं ते करणार काय आहे कोण जाणे. म्हणून या आयुषेचं जे वर्णन आहे ते कोणा प्राप्त पुरुषाचं आहे एवढ्याच भावनेने याच्याकडे नको पाहायला. हे तुमच्या आमच्या जीवनाला स्पर्श करणार आहे. पैसे साच आणि मवाळ पितळे आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याच्या विरोधात ते असं म्हणतात की सत्य मवाळ बोलण्याची नेहमीची चरी मितळे म्हणजे अगदीच तरी थोडस आवश्यक तेवढं. कधी कधी एक गोष्ट समजून सांगतात देखील इतक्या वेळेला समजून सांगितली जाते. माझ्या ठिकाणी तो दुर्गुण आहे. प्रवचनामध्ये मी तेच 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 सांगतो. कोणीतरी म्हणतात की हे तेच तेच सांगतात. सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे सर्वांना मनांना केलेची करावे. ही समज त्यांची होवी त्यांना विचारांना त्यांनी केलेची करावे म्हणून. पण आमच्या मधुराईंना त्या बद्दल म्हणतात की सारखं एका प्रवचनामध्ये 3 त्यांनी मग 30 गोष्ट सांगितली त्याची माहिती. कधीतरी हिताची गोष्ट तिला सांगावी लागते. मितळे आणि रसाळ असं ते म्हणतात. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण जर आपल्या सगळ्या जीवनाचा विचार केला आणि जीवन आपलं असं बदलायचं असं ठरवलं. साधक म्हणून हे गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न करू आणि ध्यानानंतरची शांती आणि कर्मभाराची शांती प्राप्त झाल्यावर आपोआप हे गुण येतील असा आर्ग्युमेंट न करता आहे तिथून बदलून राहायचा प्रयत्न करू असं मी म्हणेन. विरोध वाढू बळू प्रणिताप ढाळू जे वाद निर्माण करणार उपरोध असणार संताप निर्माण करणार किंवा त्रास देणार उपहासू छळू वर्मस्पर्शू चेष्टा कुचेष्टा करणार आंधळ्या वडिलांची मुलं देखील आंधळी असतात हे मला माहीत नव्हतं. ज्या ज्या गोष्टींनी भयानक परिणाम झाले निंदा व्यंजन चेष्टा करणार वर्गी लागणार असं ते बोलणार मी असं व्यंगचित्र पाहिलेलं होतं की टीव्हीवर वाघाचा गोरूर असा आवाज आला आणि आतून बाहेर आला म्हणाला तू मला बोलतोय अडवणूक करणार आतू बेगू बिंदाणू आशा शंका प्रकारणू उत्तेजना ज्यांनी निर्माण केली स्वतःला देखील चांगलं नाही ब्लड प्रेशर वाढत आपल्या शरीरातले कितीतरी घटक बदलतात कृती आशा निर्माण होईल असं बोलणं शंका निर्माण होईल बोलत असतानाच असं बोलणं किंवा प्रतारणा करणं किंवा स्वरूप करणं समजून उमजून हे संज्ञा दिले अवगुरु जया वाचा आणि दयाची परी किरीती धाऊ जयाची दिली सांगिलिया रुकुकी मोकळिया आणि त्याचप्रमाणे बोलत असताना सांगिलिया रुकुकी मोकळिया मोकळ्या सोडलेल्या असतात नाहीतर बोलतानाच कोणते तू स्वामीजी म्हणायचे की पुण्यात एकाच दुसऱ्याला मोकळा लागला तर तो पीएचडी जे तेव्हा म्हणायचे आता नागपुरातही तसं आहे शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे पण एकदा सहज त्याच्या दुकानात आलेल्या व्यक्तीला त्यांनी विचारलं की आपण कुठं राहता तर ते म्हणाले आम्ही युनिव्हर्सिटीवर राहतो ते पीएचडी होते आणि तिथं शिकवायचे पण शंका उत्पन्न करणारं बोलणं उपहास उत्पन्न करणारं बोलणं असं बोलू नये असं ज्ञानेश्वर महाराज मी असं वाचलंय की एक भगिनी डॉक्टरांकडे घाबऱ्या घाबऱ्या गेल्या आणि म्हणाले की माझ्या घरी होत आहे काय होत आहे काय होते काही सांगता येत नाही काहीतरी होते मला घाबरल्यासारखं होत आहे पण छाती झालेल्या एका त्यांनी तपासलं काही नाही मला सांगता येत नाही येत नाही म्हणाले की असं करा या दोन गोळ्या घ्या एक झोप लागल्यानंतर घ्या आणि एक सकाळी उठायचा आधी सांगतात येत नव्हते हजार काय होत तू देशील औषध तसं कमी कमी उपहास शंका अडवणूक ज्याला म्हणून असं बोलणं मी वाचलं तर की तो म्हणजे सगळा त्याचा जातो म्हणून की हे हृदयेश्वरी असं म्हणतो माझं तुझ्यावर खरं खरं करीत आहे पण एवढं खरं की त्या लक्ष्मी कामता का मी तुला मोठ्या मोठ्या मोटारगाडी करून फिरायला मात्र दूर जाणार नाही आणि महागड्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार नाही आणि सारखा सारखा सिनेमाला घेऊन जाणार नाही जाऊ शकणार नाही तर ती म्हणते की तुम्ही माझ्यासाठी करू शकाल का की तुझ्यासाठी मी जीव देखील द्यायला तयार आहे तो म्हणते ती म्हणते एवढं नको पण त्या लक्ष्मी कामतात एवढं बदलाम
जीवनी या अभंग म्हणा.
वैकुंठे चाराणा तुची नारायणा, वैकुंठे चाराणा तुची नारायणा. चतुर्भुज रूप वाटते प्रशांत, चतुर्भुज रूप वाटते प्रशांत. शंख चक्र गदा पद्म ही करात, शंख चक्र गदा पद्म ही करात. वैकुंठी चाराणा तुची नारायणा, वैकुंठी चाराणा तुची नारायणा. जरी पितांबर लाल तुझा शेला, जरी पितांबर लाल तुझा शेला. शोभतसे कंठी वैजयंती माला, शोभतसे कंठी वैजयंती माला. वैकुंठी चाराणा तुची नारायणा, वैकुंठी चाराणा तुची नारायणा. भावाचा भुकेला भक्तीचा तान्हेला, भावाचा भुकेला भक्तीचा तान्हेला. भक्त मी तुझी रे धरी ते चरणा, भक्त मी तुझी रे धरी ते चरणा. वैकुंठी चाराणा तुची नारायणा, वैकुंठी चाराणा, वैकुंठी चाराणा, वैकुंठी चाराणा तुची नारायणा.
प्रयाणकाली म्हणजे प्रत्यक्ष देह ठेवण्याच्या वेळी असं कंसात लिहिलंय. बरेच वेळा मनुष्याला स्थळ काळ देह यांची शुद्धी राहिलेली नसते. काही जणांना तर केवळ वेदनाच वेदना असतात. मग अशा वेळी त्याच्या अनुसंधानाची सोय काय राहते? त्यावेळी सावध नसल्याने सोहमचा श्वास घेणे वगैरे त्याला कसे समजणार? अशा साधकाच्या अंतिम क्षणाची काळजी सद्गुरू कसे घेतात? त्याच्याकडून त्या क्षणाला अनुसंधान राहिले नाही तर मग त्याची पुढची गती कशी येते? कालच्या रात्रीच्या प्रवचनाच्या वेळी ही शंका मनात आल्यामुळे प्रश्न विचारत आहे. प्रश्न योग्य असेल तरच समाधान करावे ही प्रार्थना असं म्हटलेलं आहे. प्रश्न योग्य आणि अयोग्य असं प्रश्नामध्ये काही नसतं, कारण ती शंकाच असते. शंका अयोग्य असणं म्हणजे चुकीच्या शब्दरचनेनी समजा बनवलेली असेल, चुकीच्या तर्कांनी बनवलेली असेल, बनलेली असेल, तयार झालेली असेल, चुकीच्या गृहितांवर आधारित असेल, तरी त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे ना. शंका जर योग्य नसेल तर विचारायचीच नाही का, मग ती शंका तशीच राहून जाईल. आणि शंका योग्य असेल याचा अर्थ काय? योग्य शंका अशी गोष्ट असू शकत नाही. बऱ्याच वेळेला काही प्रश्न असतो याचा अर्थ जी मूळ सिद्धांत वजा गोष्ट असते तर ती समजून घ्यायची असते, आपल्याला नीट समजलेली नसते. नीट न समजणं ही शंका असते. त्यामुळेच चुकीच्या गृहितावर, चुकीच्या शब्दांनी किंवा वेगळ्या प्रकारे विचारली जाते, आपल्या आकलनाप्रमाणे विचारली जाते. त्यामुळे शंका चुकीची अथवा बरोबर असा कोणताही भाग नाही. तुम्ही शंका विचारत राहा असं मला तुम्हाला सांगायचंय. हा कार्यक्रमच त्याच्यासाठी आहे. एकतर तुम्ही जे स्वामीजी असं म्हणायचे की तुम्ही पूर्ण समाधानी म्हणजे निशंक असाल, म्हणजे ज्ञानी असाल, तर तुम्ही विचारणार नाही. ज्याला माहितच आहे तो विचारत नाही. किंवा जो मूढ आहे त्याला प्रश्न पडत नाहीत असं स्वामीजी म्हणायचे. मधल्या दरम्यान प्रश्न हे असणारच, त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही संकोच कधी बाळगू नका. काल 8व्या अध्यायामध्ये प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव, भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैति दिव्यम, या श्लोकावर, या श्लोकामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया सांगितलेली आहे ती ध्यानाची प्रक्रिया कालच्या प्रवचनामध्ये मी वर्णन करून सांगितली. आणि तेव्हा मी असं म्हटलेलं होतं की प्रयाण काल हा आपल्याला माहीत नसल्यामुळं आपला प्रयाण काल, एकतर पुढच्या क्षणाला मृत्यू येऊ शकतो. प्रयाण कालाचं स्मरणच असावं, प्रयाण होऊ शकतं हे माहीत असावं आपल्याला. आणि तिथं असणारं जो प्रयाण काल त्यांनी वर्णन करून सांगितलेला आहे तो देहभावनेपासून सुटून प्रयाण होऊन परमात्म भावनेमध्ये स्थिर होणं असा प्रयाण काल सांगितलाय. तो अंतच आहे देह भावनेचा. ती मृत्यूसदृश स्थितीच आहे. तुम्ही तुमच्या देहाला, मनाला, बुद्धीला विसरणं म्हणजे ते शून्य होणं, स्थळ काळाला विसरणं म्हणजे ते शून्य होणं, आणि ते नाहीसं झाल्यामुळं, ते नाहीसं झालेलं ज्याला समजलं तो ब्रह्मभावामध्ये प्रयाण करणं. अर्जुनाचा प्रश्न जो होता तो अतिसामान्य होता, त्याला मृत्यूच अपेक्षित होता. प्रयाण काल असं जेव्हा अर्जुन म्हणाला की प्रयाणाच्या वेळेला तो कशा रीतीने देह ठेवतो, तेव्हा अर्जुनाला मृत्यूच अपेक्षित होता. भगवंतांनी त्याला पारमार्थिक वळण दिलं. आत्ताच्या चालू इह ज्याला म्हणू अशा जगतातून संसारातून देहभावनेतून निघून जाणं परमात्मा भावनेमध्ये निघून जाणं हाही प्रयाण काल आहे असं भगवंतांनी अर्जुनाला अर्जुनाच्या लक्षात आणून दिलं. आणि प्रयाणकाली म्हणजे तो जो मृत्यू आहे त्या मृत्यूच्या वेळेला जो जो भाव धरलेला असतो जो जो भाव तीव्र झालेला असतो त्या भावाला तो जाऊन पोचतो असंही भगवंतांनी सांगितलं. जे मृत्यू गृहित धरला तर त्याही भावाला तो जाऊन पोचतो. कृष्णमूर्ती असं म्हणत असत की कृष्णमूर्तींना एकदा विचारलं की व्हॉट इज आफ्टर डेथ, ते म्हणाले की मृत्यूच्या आधी जे असेल तेच मृत्यूच्या नंतर असणार. मृत्यूच्या आधी जर द्वेष असेल मत्सर असेल काम क्रोध असतील अपूर्ण मनोरथ होऊन मृत्यू घडला असेल तगमग असेल तळमळ असेल तर मृत्यू उपरांत देखील तेच असेल असं ते म्हणाले. आणि मृत्यूच्या वेळेला जर शांती असेल समाधान असेल आनंद असेल तृप्ती असेल तर मृत्यूनंतर देखील तेच असेल हे उघड आहे. इथं जी परिस्थिती सांगितलेली आहे तो खरा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि मी आता जे बोलतोय ते तत्वज्ञान आहे. ते संत किंवा प्राप्त पुरुष जे पूर्ण बोधात गेले त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांना जर देह ठेवायच्या आधी कामक्रोध निरस्त झालेले आहेत देहभावना गेलेली आहे स्वरूपाचं अनुसंधान आहे तर मृत्यूनंतर त्यांना तेच आहे हे समजलं. पण हा प्रश्न बरोबर आहे. यांनी असं म्हटलेलं आहे मनुष्याला स्थळ काळ देह याची शुद्धी नसते बऱ्याच वेळेला. माझ्या एका मित्राची आई त्या स्वतः डॉक्टर होत्या. त्यांचे यजमान डॉक्टर होते. त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल होतं. त्या 10 वर्ष कोमामध्ये होत्या. हॉस्पिटलची एक रूम ही त्याकरता ठेवलेली होती. अतिशय सात्विक कुटुंब होतं चांगलं कुटुंब होतं. आणि 10 वर्षांनी त्या गेल्या. जाग न येताच गेल्या. आता स्थळाचं भान नाही काळाचं भान नाही देहाचं भान नाही. अन्न पुरवलं जात होतं त्या जगत होत्या. शुश्रूषा करण्यासाठी म्हणून सुसज्ज यंत्रणा होती तीच यंत्रणा यांच्याकरता काम करत होती. त्यांचं हॉस्पिटलच होतं मॅटर्निटी हॉस्पिटल होतं. त्या मॅटर्निटी हॉस्पिटलची एक खोली त्यांच्याकरता होती. त्या स्वतः गायनेकोलॉजिस्टच होत्या. मिस्टरही तसेच होते. आता यांना कोणतीच शुद्ध नव्हती. पण यांचं या कोमामध्ये गेल्या त्याच्या आधीपर्यंत यांचं कुटुंब अतिशय सात्विक धर्मपालन करणारं खरं म्हणजे सगळ्यांनाच आदर वाटेल असं ललामभूत असेल असं यांचं कुटुंब होतं. हे मोठे लोक आहेत खूप. मी यांचा काहीच उल्लेख करणार नाही. आणि तुम्ही किती तर्क केला तरी तुम्हाला समजणारच नाही हे कोण आहेत. त्यांनी आपल्या मुलांवर म्हणजे माझा मित्र त्यांच्यावर सगळ्या मुलांवर अतिशय चांगले संस्कार केले. त्या जेव्हा कोमामध्ये गेल्या तेव्हा तो कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि घरात बाई माणूस नाही म्हणून त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 21-22 वर्षी त्याचं लग्न केलं, घरात एक बाई माणूस तरी असावं म्हणून. आणि त्याच्यानंतर त्या 7-8 वर्षांनी त्या गेल्या. आता यांना गती काय असा प्रश्न पडणं फार स्वाभाविक आहे की ज्यांना स्थळाचं भान नाही, काळाचं भान नाही, देहाचं भान नाही, असे अनेक लोक असतात. हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतात. शेवट खडतर स्वामीजी वर्णन करायचे तसे सगळ्या बाजूंनी नळ्या घातलेल्या आहेत, वर ऑक्सिजनही लावलेला आहे आणि अतिशय अवघड प्रश्न डॉक्टर विचारत आहेत की तसं म्हटलं तर या सपोर्टवर सगळं चाललेलं आहे, मुलांना नातेवाईकांना प्रश्न पडलेला आहे की यांची सपोर्ट सिस्टीम काढणं म्हणजे आपल्या हातांनी यांना मारणं की काय. एका बाजूनी खर्च परवडत नाहीयेत, सगळे पैसे जवळपास जायची वेळ आलेली आहे, पण आपण एखाद्या व्यक्तीला मारायचं का हा त्यावेळेचा प्रश्न, जे आपण काढून त्यांच्या डोळ्यात दिसतं ना ती त्या ते आपल्याकडे पाहतात तेव्हा ते मला ओळखतात हे समजतं ना, ते अगतिक आहेत हे समजतं. मी कठोरपणे बाहेर जाऊन डॉक्टरांना यांचा ऑक्सिजन काढा हे सांगायचं कसं? त्यांनाही जी जी विषय आहे आपण वाचू असं त्यांना वाटतं पण ते वाचणार नाहीयेत. त्यांची तगमग होतीये यांना गती काय, प्रश्न हा आहे यांना गती काय आहे. माझा एक मित्र त्या कोणत्या मोठ्या गाड्या शिवनेरी सारख्या वोल्वो प्रायव्हेट गाडीनी बँकेत ऑफिसर होता, लहानपणीचा मित्र. तो घरी आला आणि पुण्यातून रात्रीचा प्रवास करून बदलीच्या गावी जाणार होता, तर मोठे पत्र्याचे शीट ज्या ट्रकवर अंथरलेले आहेत आणि ते लाल फडकं लावलेलं आहे एका बाजूला, अंधाराची वेळ, त्या ड्रायव्हरला नीट अंदाज आला नाही, त्या पत्र्यामुळं एक भाग फाटत गेला वोल्वोचा आणि त्याच्यात हा गेला. अर्धा पाऊण तास तडफड झाली आणि गेला. अपूर्ण काम ज्याला म्हणू, आणि कोणत्याही वयामध्ये मनुष्य गेला तर सांसारिक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात कोणत्याही वयात, बरं का? जे लग्नाच्या आधी गेला तर लग्न व्हायचंय, सगळा संसार करायचाय, ही इच्छा अपूर्ण राहिलेली असते. मध्यम वयात गेला तर अजून मुलांचं नीट झालेलं नाहीये, हे अपूर्ण राहिलेलं असतं. त्याच्या पुढच्या वयात गेला तर अजून मुलांचं सगळं चांगलं व्हावं, आता सुखाचे दिवस आलेत तर मुलांबरोबर आणि नातवंडांबरोबर राहावं, दीर्घकाळ राहावं, ही इच्छा अपूर्ण राहिलेली असते. हे कधीच संपणारं नाहीये. म्हणून स्थळ काय देह याच्याबरोबरच त्याच्या इच्छा, अपूर्ण राहिलेल्या इच्छा, हीही एक गोष्ट असतेच. आणि तसा मनुष्य जातो. आणि कोणीही मनुष्य म्हटला तरी त्याच्यापाशी सर्व प्रकारच्या इच्छा असतात, जे त्याला सांसारिक इच्छा असतात, त्याला विषयांच्या भोगाविषयी इच्छा असतात, त्याला पैसे, घरदार, आपलं सगळं नीट राहावं, मध्ये मला एक जण भेटायला आले होते, ते म्हणाले की वडील जाताना सांगून गेले की आपल्या घराची जी भिंत आहे ती खरं म्हणजे पलीकडून पाहिजे थोडी, तर ते तुला सांगायचं राहिलेलं होतं, तेव्हा जे कागद बनले ते चुकीचे बनलेले आहेत, ते एकदा दुरुस्त करायचं राहिलेलं आहे, ते तसंच राहिले, म्हणजे मृत्यूच्या वेळेला त्यांना त्यांच्या वाड्याची जी भिंत होती तर ती भिंत जिथं होती त्याच्यापेक्षा पलीकडच्या हद्दीतून पाहिजे हे मुलाला सांगावं असं वाटलं की एवढं एक सांगायचं राहिलेलं होतं तुला. अशा प्रकारच्या इच्छा असतात, मुलाबाळांच्या संदर्भातल्या इच्छा असतात. तशाच त्याला ईश्वर दर्शनाची एक अपूर्ण राहिलेली इच्छा असते, अपूर्ण राहिलेली. जसा सगळा संसार अपूर्ण असतो आणि कोणत्याही क्षणाला अपूर्णच असतो, तशी ईश्वर दर्शनाची इच्छा, संत संगतीची इच्छा, साधनेची इच्छा काही ना काही समजा केलेलं आहे. ज्यांनी काही केलेलंच नाही त्याचा मुद्दाच नाहीये, प्रश्न साधकाच्या संदर्भातलाच असणार आहे. ज्यांनी आयुष्यात काही केलेलंच नाही त्याला कसाही मृत्यू आला येतोच, आणि ज्यांनी काही केलंय आयुष्यात साधनेसारखं त्याचाही कसाही मृत्यू आला त्याच्या संदर्भात प्रश्न असणार आहे हा. पण त्याला त्याही इच्छा असतात आणि त्याही पूर्ण झालेल्या नसतात. त्यांनी काही पारमार्थिक सुख अनुभवलेलं असतं, सत्संग अनुभवलेले असतात, त्याला असं वाटत असतं की या ठिकाणी माझ्या जीवनाची इति कर्तव्यता झालेली आहे, असे कित्येक क्षण त्यांनी अनुभवलेले असतात, त्याचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. ज्याला स्वर्ग सुख असं म्हणू संतांचा संघ तोची स्वर्गवास, असे क्षण अनुभवलेले असतात. जसे स्वामीजींच्या खोलीत आपण अनुभवले त्याचा संस्कार झालेला असतो आणि तो संस्कार कधी पुसला जात नाही. अंतकाळी वेगळा संस्कार असला तरी तो संस्कार पुसला जात नाही, सगळे संस्कार शिल्लक राहतात. सगळ्या संस्कारांनीच व्यक्तिमत्व बनलेलं असतं. आपलं जे असतं ना, काही पारमार्थिक, काही अतिव्यावहारिक, काही अतिस्वार्थी, एकाच पारमार्थिक चांगल्या माणसाच्या ठिकाणी देखील विविध गुण दिसून येतात. ते सगळे आपण जपलेले असतात, आपल्या कर्मामुळेच निर्माण झालेले असतात. हे सगळे जसेच्या तसे शिल्लक राहतात. कोणाकोणाला असं वाटतं शेवटचा विचार जर माझा आला नाही तर माझं कसं होणार, शेवटचा सगळ्या विचाराचा समुच्चय म्हणून तू आहेस. आत्ता मी जो काही आहे तो माझ्या सगळ्या विचारांचा समुच्चय आहे, सगळ्या कर्मांचा समुच्चय आहे, सगळ्या भावनांचा समुच्चय आहे. माझ्या ठिकाणी एवढा म्हणजे समजा एवढं मोठं वर्तुळ आहे तर असा, आता समजा तुम्ही मला स्वामी म्हणता तर माझ्या ठिकाणी बराच चांगला भाग असला पाहिजे असं तुम्ही समजता. तसा एक छोटासा कामनिक भाव असेल, विकारांचा एक छोटासा भाव असेल, असेल की नाही व्यक्ती आहे म्हणून. माझी काही कर्म खूप चांगली असतील, काही मध्यम स्वरूपाची असतील, काही कनिष्ठ स्वरूपाची असतील, काही चुका हातून घडलेल्या असतील, असेल की नाही, आणि त्याचा संस्कार झालेला असेल की नाही, झालेला असणार. या सगळ्या संस्कारावर मात करून व्यक्ती चांगली आहे अथवा नाहीये असं आत्ता सांप्रत असेल, पण ते सगळे संस्कार माझ्या ठिकाणी शिल्लक आहेत बीज रूपाने. तसे जे चांगले संस्कार आहेत ते संस्कार वाया जाणार नाहीयेत. शेवटचा विचारच फार महत्वाचा आहे असा गैरसमज करून घेऊ नका. काही काही भजन अशी आहेत ना की जब प्राण तनसे निकले इतना तो करना स्वामी की गंगेच्या काठावर आहे. तेव्हा बासरी चे स्वर कानावर पडत राधे सकट तू मला दर्शन देतो आहेस, एवढं माझ्यासाठी कर। प्रार्थना म्हणून चांगलं आहे, पण असं सगळं होण्यासाठी तू तुझी कर्म सांभाळ, तू सदा तद्भाव भावित आहा असा हो झालायस का? मरताना आपलं खूप छान छान सगळं सात्विक असावं असं वाटतं, तर तसंच छान छान सात्विक असं जीवन जग। मरण्याचा एकदम कुठे विचार करतो, जीवनाचा विचार कर। जीवनाचा विचार करू, मृत्यूचा क्षण माहीत नाहीये। आणि या जगण्याच्या विचारात अनेक बरे वाईट संस्कार होत आपण पुढे जाणार याच्यात शंका नाही। तुम्हाला नको असलं तरी देखील रस्त्यांनी चालताना तुम्ही अचानक एखादं विचित्र दृश्य पाहाल, त्याचा संस्कार तुमच्यावर होतो। म्हणून स्थळ काळ देह याची शुद्धी राहिलेली नसते, नको नसेल तरी चालेल। सांगता येत नाही कोणाचा मृत्यू कसा होईल। मी परवा सोमवारी आमच्या एका नातेवाईकांना भेटायला गेलो होतो, त्यांचा भाऊ गेला, तर तो अर्ध्या तासात गेला। हॉटेलमध्ये एका मॅनेजरचं काम करायचा आणि सकाळीच तो मालक म्हणाला की तुझी तब्येत नीट वाटत नाहीये, काल बरं नाहीये म्हणाला, तास आज आलास कशाला? घरात बसून म्हणाला उगीच वेळ जात नाही म्हणून इथं आलो। आणि तिथं काउंटरवरच तो काहीतरी होते म्हणून पडला आणि गेला। घरात नव्हता, 15 मिनिटात गेला। त्याला कुठलं अनुसंधान, काही अनुसंधान नाही। तोपर्यंत त्यांनी जे मिळवलेलं असेल, सगळ्या जीवनात मिळवलेलं असेल, ते त्या शेवटचा क्षणच नाही, ते त्याच्या बरोबर येतं, असं मला तुम्हाला सांगायचंय। अगदी वेदनाच वेदना या मृत्यूच्या वेळेला येणारच असणारच, म्हणजे जर नसल्या तर भाग्यवान समजा। जसा मी आता तो गेला त्याचं सांगितलं, त्याचे भाऊ म्हणत असे, भाऊ म्हणाले की काय त्या 15 मिनिटात त्याला झालं असेल ते झालं असेल, पण तरी तो मृत्यू तसा सुखकरच म्हणायचा, काय त्याला तेवढ्या वेळात झालं तेवढं। नाहीतर जीव जाता जात नाही, माझ्या माहितीचे एक डॉक्टर होते, आम्ही बारामतीला असतानाची गोष्ट सांगतोय, तर ते आमच्या वाड्याचे मालक, जवळपास 6 महिने आजारी होते, कॅन्सरनीच आजारी होते, अगदी क्षीण झालेले होते। आणि अचानक धावपळ सुरू झाली, म्हटलं दादा गेले की काय, तर ते जातीलच असं वाटतंय, गेले नाहीत। तो दिवस गेला, त्यांच्या मुलींना वगैरेही बोलवलं गेलं, त्याच्या पुढचा दिवस कधीही जातील, गेले नाहीत त्याच्या पुढचा दिवस। तर त्यांना जे नेहमीचे डॉक्टर येऊन तपासून जायचे, तेव्हा काही नाही असं म्हणायचे। तिथे एक डॉक्टर होते, ते धाडसी होते जरा आणि स्ट्रेट फॉरवर्ड माणूस होता, सिनियर होते। त्यांना बोलावलं, त्यांनी तपासलं, ते म्हणाले की ही अशी स्थिती जवळपास 4 दिवस आहे, सगळे इथे येऊन राहिलेत, हे जातील असं वाटतंय पण जात नाहीयेत। त्यांनी सगळं तपासलं, ऐका बर का, त्यांनी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि 4-5 गुद्दे मारले, गेले. परत तपासलं, त्यांच्या मुलाच्या पाठीवर थोपटलं. ते म्हणाले अजून 2-3 दिवस देखील घेतले असते, त्यांना सोडवलेलं चांगलं म्हणाले. ते सिनियर होते, धाडसी होते, त्यांच्यावर विश्वासही होता, आणि अशा परिस्थितीत व्यक्ती गेली तरी चालेल असं नातेवाईकांनाही वाटत असतं, पण तसं करू शकणारा माणूस दुर्मिळ असतो. आता यांना कोणता देश आणि कोणता काळ आणि कोणतं स्थळ आणि कसलं भान यांना काही नसतं. ते सगळं घेऊन जे आतापर्यंत आलेलं आहे, शेवटची वेदना घेऊनच मनुष्य जातो असं समजू नका. सगळं घेऊन जातो, त्याचा जो समुच्चय असतो तो घेऊन तो पुढे जातो. त्यामुळं सावध नसल्याने सोहमचा श्वास घेणं वगैरे जमणार नाही. भगवंतांनी कालचं जे निरूपण आहे ते निरूपण, तुम्ही चांगले धडधाकट असताना आणि सावध असताना सोहमचे श्वास घेऊ शकाल ना, ध्यानाला बसू शकाल ना, मनाकडे साक्षित्वानी पाहू शकाल ना, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत तुमच्या प्राणांना नेऊन पोचवाल न, तिथे अचेत चित्ताचा सांगाती सांगात आहाच वाणा दिसे मांडत, असा जे अचेत चित्त आणि त्याचा सांगाती असणारा प्राण तो गगनामध्ये लीन करू शकाल ना, स्वप्रयत्नाने आणि गुरुकृपेने करा. आणि तिथं झाकलिया घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा असं करू शकाल ना. जसा झाकलेला दिवा असेल घटाखाली तर तो कधी विसतो ते समजत नाही, तसं इतक्या शांतपणाने आपल्या स्वतःवर प्रयोग करत, आपला देह मन बुद्धी निरस्त करत, ती निरस्त झाली हे समजणारा ब्रह्मभावाच्या ठिकाणी निर्वाण करेल हे करू शकाल ना, तेवढं करा. मग मृत्यू कसा का येईना, कसाही येऊ देत. महान भागवतांना म्हणजे भीष्माचार्यांना झालेला मृत्यू बघा ना, ते काही कौतुकास्पद मृत्यू आहे. की जेव्हा तुमचा आमचा सुखशय्येवर मृत्यू व्हावा असं काही नियम नाहीये. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, रामकृष्णांचा मृत्यू पहा. कोणी असं म्हणेल की त्यांना कालीची आठवण होती, बोधाची आठवण होती, तुम्ही कुठे आहात रामकृष्ण? तुम्ही नाही आहात ना रामकृष्ण. तुम्ही साधना करा, साधनेची काळजी करा. विवेकानंदांचा मृत्यू पहा. त्यांच्या शेवटच्या या 3 दिवसांमध्ये त्यांचे खूप खूप हाल झाले. देहाचे हाल होणं आणि ते वर्णन करून सांगणं आणि विवेकानंदांचे झाले असं म्हणणं, त्यांनी जी कर्म केलेली होती, जो बोध वागवलेला होता, त्या बोधासकट ते निघून जाणार. त्यामुळं मृत्यूच्या वेळचं काही तसं सांगता येत नाही. स्वरूपानंदांना त्यांचं जे देहावसान झालं, किती दिवस वर खाली चाललेलं होतं, की ते गेले अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या देखील एकदा दोनदा पुण्यात आल्या. काहीही सहन होत नव्हतं, बाहेर असा आवाज झाला तरी देखील त्यांना त्याचा त्रास व्हायचा. हा देह आहे, देहाला त्रास होणार. मग एवढा त्रास व्हायचा म्हणजे मग अंतकाळी इतका त्रास झाला म्हणजे ते कसं काय त्यांचं झालं? ते बोध राखून त्यांनी जे जन्मभर मिळवलेलं असतं ते त्यांच्याबरोबर जातं. त्यामुळे ते या भावातून त्या भावात जातात. बाकी बऱ्याच वेळेला मनुष्याला स्थळ काळ देह याची शुद्ध राहिलेली नसते. काही जणांना तर केवळ वेदनाच वेदना असतात. अशा वेळेला त्याच्या अनुसंधानाची सोय काय राहते? म्हणून अशा वेळेला कोणाच्याच हातात नसतं. त्याच्या आधीच्या वेळेचं सांभाळावं असं मी म्हणेन. डोकं दुखलं तरी तुमचं डोकं दुखतं ते आणि संतांचं डोकं दुखतं त्याच्यात काही फरक नाहीये. त्यांनाही डोकं दुखल्यावर आपल्याला जसा त्रास होतो तसाच त्रास होतो. पोट दुखणं हे तुमचं दुखणं आणि संतांचं दुखणं याच्यात काही फरक नाहीये. स्वामीजींच्या पोटाला पीळ पडलेला होता. एक बाजू गेल्यामुळं पॅरालिसिसमुळं एक बाजू त्यांची, तर त्याचा आतही परिणाम होतो. म्हणजे पचन करणाऱ्या जी आतडी होती त्याच्यावरही परिणाम. तीही लूज ती आपली आपण वळू शकतात. तसं झालं आणि पोटाला पीळ पडला. वरून खाल्लेलं जे आहे पोट दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या, काही अन्न जाईन असं झालं, ऑपरेशन करावं लागलं. हे भोग आहेत आणि हे सगळ्यांना एकसारखे आहेत. त्याच्यातून कोणालाही सुटका नाही. मृत्यू कोणाला सवलत देत नाही. व्याधी कोणाला सवलत देत नाही. त्यामुळे त्यावेळेला अनुसंधानाची सोय वगैरे त्यांनी जो अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासाने त्याच्या आत एक जाणीव त्याला राहते. काही जाणीवा या खोल असतात बरं का माणसाच्या. आपल्याला ज्या जाणीवा आहेत त्या जाणीवेतल्या काही भावना, काही जाणीवा खूप खोल असतात. सगळ्या आपण वागवत असतो. म्हणजे तुम्ही कुठं राहता ही जाणीव तुमच्या ठिकाणी असते. तुम्ही कोण आहात बाहेरच्या जगात याची जाणीव तुमच्या ठिकाणी असते. त्याच्याबरोबर तुमच्या कुटुंबाची जाणीव तुमच्या बरोबर असते. तुम्ही कोणाचे पती आहात अथवा कोणाची पत्नी आहात ही जाणीव तुमच्याबरोबर असते बरं का. तुमच्या मुलांची जाणीव तुमच्या बरोबर असते. बऱ्याच जाणीवा एकाच वेळेला आपण वागवत असतो. त्याच्यातल्या काही सुपरफिशियस असतात, वरवरच्या असतात, त्या ताबडतोब जातात किंवा कालांतराने जातात. त्याच्याही खाली आपण स्त्री आहोत किंवा पुरुष आहोत ही जाणीव असते आणि त्याच्या खाली आपण आहोत ही जाणीव असते. आणि या वरच्या सगळ्या जाणीवा अगदी अंतकाळी एका क्षणात गेल्यासारख्या होतात. काही आठवत नाही. म्हणजे पत्नी देखील आठवत नाही बरं का, पती देखील आठवत नाही. पण आपण स्त्री आहोत पुरुष आहोत ही खोल जाणीव मात्र तशीच राहते. ही फार सहसा जात नाही. आणि त्याच्या खाली आपण आहोत ही जाणीव असते, ती मूळ जाणीव असते. म्हणून आपण ज्या जाणीवा वागवतो त्याच्यामध्ये खोल आपण आत्मस्वरूप आहोत ही जाणीव जर जाऊन बसली तर ती कदापि जात नाही. देहाला वेदना होताना देखील नाही जात, मृत्यूच्या वेळेला देखील नाही जात. त्यावेळी तो सोहमचे श्वास घेऊ नाही शकणार, त्यावेळी तो नाम घेऊ नाही शकणार, कदाचित तो बोलूच शकत नसेल, कदाचित तो डोळे उघडूनच पाहू शकत नसेल. पण ही जी खोल जाणीव आहे, मी जे म्हटलं की सगळ्यात शेवटी आपण स्त्री आहोत पुरुष आहोत ही जाणीव, त्याच्याही खोल आपण आत्मस्वरूप आहोत ही जाणीव जाऊन पोचू शकते. आपली साधना इतकी आत खोल जाऊन बसायला पाहिजे याची काळजी घेऊ. मग शेवटच्या वेळेला नाम येणं न येणं हे गौण राहील. देह चांगला असेपर्यंत नाम घेणं हे तुमचं काम आहे. मग ते ऋणवयपण देखोनी अंगी आम्ही आपुलिया उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी असं भगवंत म्हणतात. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून मी आत्मबोधाचा पांजिरा होऊन ठाके. ही जी सगळ्यात आत असणारी जी जाणीव आहे, आपण आत्मरूप आहोत, आपण देह मन बुद्धी नाही, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, या बोधासकट बाहेर देहाला दुःख होईल, पण हा बोध थोडासा राहील, राहीलच राहील, आणि देहालाही दुःख होईल. तो नामही घेऊ शकणार नाही, पण नामानी जे व्हायला पाहिजे ते आत झालं पाहिजे. इथून फक्त होण्यात काही मजा नाहीये. मी एका ठिकाणी गेलो तर तिथं माझे नातेवाईक होते, तो माझा आतेभाऊ, त्याची बायको म्हणाली की त्यांची ननंद आईच्या तिथं बसली आहे आणि म्हणाली रामरक्षा म्हणत बसली आहे. आता तीही दमली आहे खरं, आईलाही काही कळत नाहीये, पण ती हट्ट सोडत नाहीये. रामरक्षा म्हणतेय आणि श्रीराम जयराम जय जय राम म्हणतेय असं अधून मधून तिचं चाललंय. आता 5 तास झाले, आम्हीही कंटाळलो, तीही दमली आहे. मी गेलो तिथं तर तिने मला नमस्कार केला, म्हणाली ये भाऊ मी आई करता म्हणून राम नाम घेतेय आणि रामरक्षा म्हणतेय. तर त्याच्यामध्ये निम्मा भाव आई आता जाऊ नये वाचावी असा होता. म्हणजे मी असा नामाचा दोषा लावील की आई काय जाईल, आई नको जायला असा होता. निम्मा एक श्रद्धेचा भाग होता की शेवटी शेवटी तिच्या कानावर राम नाम जावं, पण आईने जन्मभर काय केलं याच्यावर बरंच अवलंबून आहे ना. आईच्या आत पोचत देखील नाहीये, कॅन्सर झाला होता त्यांना, पोचत देखील नाहीये, तू काय बोलती असते. मला म्हणाली बस माझ्याजवळ, मी एक 2 वेळेला रामरक्षा होईपर्यंत आणि थोडं नाम होईपर्यंत बसलो आणि तिला म्हटलं चल जरा बाहेर. मग माझं ऐकलं तिने, आता तूही जरा झोप म्हटलं, आई काही एवढ्यात जाईल असं नाही, आई कधी जाईल सांगता येत नाही. असा एवढा धोशा लावल्यामुळे तिला अगदी बळजबरीने नाम ऐकवल्यामुळे मग आईचं शेवटी तरी कल्याण होईल असं नको करू, तिला तिच्या गतीने जाऊ देत. म्हणून आपल्या या तत्वज्ञानाच्या भोवती ज्या थोड्या बहुत श्रद्धा आणि अंधश्रद्धा, समज आणि चुकीची समज अशी आहे, तीही आपण थोडी समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे सोहमचा श्वास घेणं, रामनाम घेणं, कोणीतरी एखादा साधक असतो की जो शेवटी रामनाम घेऊन जातो आणि एखाद्याला नाहीच जमत तसं, पण सगळेच समुच्चय घेऊन पुढे चाललेले असतात आणि अंतकाळ असा इतका हुकमी नाहीच आहे. अशा वेळेला साधकाच्या अंतिम क्षणाची काळजी सद्गुरू कसे घेतात, त्यांनी जी साधना केलेली असते त्या साधनेनी जो बोध आत गेलेला असतो, मी मगाशी सांगितलं तसा, तितका आत पोचवणं हे आपलं काम आहे. आपण ते करू, मग त्याचं ते ऋणवेपण, त्याचं ऋण सद्गुरू मानतात, भगवंत मानतात, म्हणजेच त्याच्या आत ती आठवण कायम असते, बाहेर प्रच्छन्न तो वेदनामय असेल तरी देखील त्याच्याकडून त्या क्षणाला अनुसंधान राहिले नाही तर तो क्षण ही जी गोष्ट आहे त्यावेळेला तो समुच्चय असतो, सगळ्या संस्कारांचा समुच्चय असतो. केवळ त्या क्षणाला नाम आणि हे असा त्याचा अर्थ इतका पिन पॉइंटेड असा नाहीच आहे. कर्म विपाकाच्या सिद्धांताप्रमाणे सगळं त्याच्या बरोबर असतं, त्याच्यावर झालेले संस्कार. एका भगिनींना शेवटी भ्रम झालेला होता, त्यांच्या मुलांनी मला विचारलं हिला भ्रम झालाय होता, हे आम्हालाही ओळखत नाही, स्वच्छ राहत नाही, कपड्यांची शुद्ध नसते, जेवण केले की नाही आठवत नाही, झोप झाली की नाही आठवत नाही, आणि बाकी तब्येत चांगलीच होती. आणि अशा त्या 5-7 वर्ष राहिल्या. मी त्यांना भेटायला जायचो, त्यांचे मिस्टरी म्हणायचे की अहो हिला गती काय, ही स्वामीजींची अनुग्रहित आहे, ही आता काही ओळखू शकत नाही, जाणू शकत नाही, हिला गती काय, तिला ही गती चांगली आहे. हा भ्रम होईपर्यंत जे काही केलेलं आहे ते वाया जाणार नाही, अशा समजामध्ये आपण नको राहायला की तो शेवटचा क्षण, शेवटचा क्षण आणि शेवटचा क्षण. त्याच्याऐवजी आत्ताचा क्षण शेवटचा समजू, आत्ता आहात ना सावध, आत्ता वेदना नाहीयेत ना, आत्ता स्थळाचं भान आहे ना, काळाचं भान आहे ना, देहाचं भान आहे ना, आत्ता काय चाललंय, तर आत्ता विषयाचं चिंतन करतोय, आत्ता नफा तोट्याचा हिशोब पाहतोय, आत्ता स्वार्थी भावना करतोय, आत्ता कोर्ट केसेस चालू आहेत, तर आत्ता सांभाळा. आत्ता ते सगळं जीवन तुम्हाला जगायचंच आहे, व्यावहारिक प्रापंचिक, पण त्यावेळेला अनुसंधान ठेवा, ते राहील आणि ते तारेल, असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न अतिशय योग्य आहे आणि सगळ्यांच्या मनातला आहे. म्हणून मृत्यूच्या पूर्वीचं जीवन चांगलं जगू, चांगल्यात चांगलं जगू. मृत्यू समय तर जो काय, जो प्रत्येकाचा काळ किती असेल सांगता येत नाही, 6 महिने, 10 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, काही सांगता येत नाही. तो देह जीवानी सोडून देणं याच्यामध्ये जो त्रास होतो तो होणार, तो होणार, पण सगळे संस्कार घेऊन तुम्ही उत्तम गतीला नक्की जाता, हे भगवंताचं वचन आहे. आणि शेवटचा क्षण, शेवटच्या क्षणी तुमचा समुच्चयच बरोबर सगळा राहतो, असंच घडतं, असंच घडतं आणि असंच घडतं, हे लक्षात ठेवा. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोपा माऊली प्रभु स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।